यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमतो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुं यहार्हसि। आपण भगवंतांनी शास्त्र प्रमाण असे शब्द उच्चारल्यामुळे गीता शास्त्र काय आहे ते थोडक्यात पाहिला। मागच्या प्रवचनापासून सुरुवात केली। त्याच्या मागच्या प्रवचनामध्ये देखील मी गीता शास्त्र अतिशय थोडक्यात सांगायचं असं ठरवून जो विषय बोललो तो अधिक सूत्र रूपाने मागच्या प्रवचनामध्ये मांडला। गीता शास्त्र म्हणून सर्व गीतेचा आढावा घेण्याचा माझा विचार नाही। तथापि गीता शास्त्र काय आहे हे ज्याला बर्ड्स आय व्ह्यू असं म्हणतात त्या पद्धतीने आपण पाहावं असा मात्र जरूर विचार मी केला। मागच्या वेळेला आत्म्याची लक्षणं न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अशा प्रकारची नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः तो कसा अज आहे नित्य आहे अविनाशी आहे ही लक्षण प्रमाण धरून आपणच आत्मरूप आहोत असा भाव धरून आपण कायम राहणं म्हणजे तस्मात शास्त्रम प्रमाणंते असं आपण पाहिलं। आपण वारंवार देहबुद्धीवर येतो। देह म्हणजे मी, इंद्रिय म्हणजे मी, त्यामुळे मी विषयामध्ये रमणार, विषय मला आकर्षक वाटणार, त्या विषयांच्या संदर्भात मला रुची निर्माण होणार, माझी देहबुद्धी वाढणार। त्याच्याऐवजी आपण आत्मरूप आहोत हा विचार धरून चालणं म्हणजे गीतेप्रमाणे शास्त्र प्रामाण्य। त्याच्याबरोबरीने जो अशा पद्धतीने आत्मा मी अशा भावानी चालत राहतो त्यांनी कर्माच्या बाबत कसा विचार करायला हवा हे भगवद्गीतेने सांगितलं। पुढे कर्मयोग आलेलाच आहे पण या विचाराला दुसऱ्या अध्यायामध्ये योगबुद्धी असं नाव दिलं गेलं। आत्मविचाराला सांख्यबुद्धी असं नाव दिलं गेलं। या योगबुद्धीप्रमाणे आपण पाहिलं की कर्म करण्याचा जेव्हा देह प्राप्त झालेला आहे तेव्हा देह हा कर्म करणारच म्हणून कर्म करण्याचा अधिकार आहे. फळ ही मिळेल पण गीता असं सांगते की फळावरचा अधिकार तेवढा तू सोडून दे. फळावरचा अधिकार न धरता तू कर्म कर, फळ तुला मिळतच राहील. फळाच्या हेतूने केवळ कर्म करू नकोस आणि मुळीच करणार नाही अशा भूमिकेमध्ये राहू नकोस, कारण न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, तो देहाला लागूच पडत नाही. असं असल्यामुळं कर्तव्य कर्म हे नेहमी करत राहावं, त्या ठिकाणी न करण्याची भूमिका नसावी. आणि हे कर्म देखील नियत असावं, म्हणजे वाट्याला आलेलं असावं, प्राप्त ओघ प्राप्त वाट्याला आलेलं असं असावं. ते या योग भूमिकेवर आरूढ होऊन करावं. ते सिद्ध होईल अथवा असिद्ध होईल, आपण आत्मा मी हे लक्षात ठेवून कर्म करायचं आहे. कर्माची सिद्धी अथवा असिद्धी याला अतिमहत्व न देता आत्मबुद्धीमध्ये राहायचं आणि कर्म करायची, हे ही अवघड गोष्ट साधणं गरजेचं आहे असं गीता सांगते. आणि हा जो आत्मविचार राखून कर्म करणं, त्याच्याकरता कर्मामध्ये आपला अधिकार आहे फळामध्ये नाही इत्यादी या गोष्टी नियत कर्म कर्माच्या अफाट पसाऱ्यातून फक्त वाट्याला आलेली प्राप्त कर्तव्य कर्म करणं, कोणत्याही कर्माला हात न घालणं. आणि देह आहे कर्म करणारच म्हणून केवळ कर्तव्य कर्म मोठ्या प्रेमाने आदराने करावीत. त्यामुळे काय होतं, त्यामुळे बुद्धी स्थिर होते असं भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि ही जी स्थिर बुद्धी आहे, ही स्थिर बुद्धी केवळ कर्म करत राहण्यापेक्षा महत्वाची आहे असं भगवंतांचं विधान आलं. देह आहे म्हणून तो कर्म करणार म्हणून केवळ कर्म करत राहा असं नाही, तर विशिष्ट बोधानी कर्म केल्यामुळे बुद्धी स्थिर होईल. आणि ही स्थिर बुद्धी च्या तुलनेने केवळ कर्म करण्याचा विचार तसा सेकंडरी किंवा गौण राहतो. दुरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरण मन्विच्छ कृपण हा फल हेतवाहा, फळ हेतू पशितू कृपण होऊन रहा. आणि त्यामुळं बुद्धीला शरण गेल्यामुळं, अशा स्थिर बुद्धीला शरण गेल्यामुळं बुद्धी तुझी स्थित होईल. स्थित प्रज्ञतेचं एक दिव्य जीवन भगवंतांनी या अध्यायामध्ये रंगवलं, की जे आतापर्यंत विनोबा असं म्हणतात की मानवी इतिहासामध्ये जे फार थोर थोर पुरुष होऊन गेले, म्हणजे ख्राइस्ट, महम्मद, बुद्ध असे, तर यांच्याही उड्या या स्थितप्रज्ञतेच्या दृष्टीने 80% 90% अधिकाधिक पडल्या असं विनोबा म्हणतात. ही स्थितप्रज्ञता प्राप्त करणं हे मानवी जीवनाचं खरं म्हणजे सफलतेचं असं लक्ष असलं पाहिजे. मागच्या वेळेला आपण इथपर्यंत पाहिलेलं होतं, हा जो कर्म करण्याचा विचार सांगितला दुसऱ्या अध्यायामध्ये तो बुद्धियोगाच्या अंतर्गत होता. बुद्धियोग म्हणजे सांख्य तत्वज्ञान अधिक सांख्य तत्वज्ञान ज्याच्या ठिकाणी मुरलं तर तो कशी कर्म करेल त्याचं वर्णन भगवंतांनी केलं. पण त्याच्यात नियत कर्म हा एक शब्द आल्यामुळं कर्मयोग भगवंतांनी पुढे सांगितला आणि तो कर्मयोग हा प्राप्त कर्मांवर आधारितच आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोग सांगितला. इंद्रिय मनानी नेहमीच आवरावीत आणि मनानी इंद्रिय आवरून कर्म करताना मात्र आवरलेली इंद्रिय कर्मामध्ये मोकळेपणाने सोडावीत असं भगवंत म्हणतात. ही एक अवघडच गोष्ट भगवंतांनी सांगितली. यस्तु इंद्रियाणी मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियेही कर्मयोगम असत्ता सविशिष्यते. कर्मयोगामध्ये मात्र ती मोकळेपणाने सोडावीत, अनासक्त भावनेनी सोडावीत असं भगवंत म्हणतात. एकूण कर्मयोग आणि कर्मयोगाचा विचार हा अतिशय अवघडच आहे. जे आपल्याला रोज करावं लागतं ते कर्म भगवंतांनी सांगितलं तशा बेतानी करणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. आणि हे जे कर्म आहे हे कर्म यज्ञार्थ व्हावं असं भगवंत म्हणाले. यज्ञार्थात कर्मणा, यज्ञ प्रित्यर्थ कर्म व्हावं. यज्ञ भगवंतांनी कर्माच्या बाबत यज्ञ म्हणून सांगितलं. यज्ञ हा समर्पण भावानी सेवेनी स्वार्थ त्यागानी करणारी होणारी गोष्ट आहे. आणि यज्ञार्थात कर्मणा अन्यत्र लोकाः अयम कर्मबंधनाः. कर्म हे यज्ञ प्रित्यर्थ करावं, ते कसं करावं ते मात्र सांगायला तिथं वेळ नाही झाला. त्या विशिष्ट निरूपणाच्या ओघात ते सांगायचं राहून गेलं. ते पुढे 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. ओम तत्सत हा जो कर्माचा विनियोग भगवंतांनी सांगितला त्या ठिकाणी कर्म यज्ञरूप कसं होतं ते भगवंतांनी सांगितलं. मी सूत्र रूपाने तुमच्याशी बोलतोय. या सगळ्या भगवंतांच्या निरूपणातून कर्मयोग ही संकल्पना भगवंतांनी नक्की केली. ती म्हणजे प्रत्येक कर्म अर्थात नियत कर्म. नियत कर्मामध्ये वैयक्तिक कर्म येतात, कर्तव्यात्मक सगळी कर्म येतात. मग नोकरी उद्योग धंद्यापासून जे घरामध्ये कर्तव्यात्मक म्हणून जे करावं लागतं ते, तसंच सामाजिक राजकीय राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जी कर्म आहेत ती सगळी कर्म ही त्याच्यामध्ये येतात. ही कर्म भगवत अर्पण बुद्धीनी करावीत. म्हणजे कर्म करत असतानाच भगवंतांच्या ठिकाणी शरणागततेचा भाव असावा, परमात्म्याचं स्वरूप जाणलेलं असावं. जे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं कुठलाच अध्याय न विसरता हे सगळं पाहायला लागेल. परमात्म्याचं जे वर्णन आलेलं आहे त्या परमात्म्याला ईश्वराला अर्पण होऊन कर्म घडावीत अशी भगवंत इच्छा धरतात. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य. परमात्म्याचं स्वरूप जाणून सर्व कर्म परमात्म्याला समर्पित होऊन करावीत. परमात्म्यापासूनच सर्व कर्म निर्माण झालेली आहेत. आपण देखील परमात्म्यापासून निर्माण झालेले आहोत. सगळं जगत परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. सगळं जगत जी कर्म करतं ती परमात्म्याच्या अधिष्ठानावर चाललेली आहेत. म्हणून मी जी कर्म करतो ती कर्म देखील परमात्म्याच्या अधिष्ठानावर चाललेली आहेत. त्याच्यात माझा स्वतःचा अहंकार काही नाही. माझी कर्तव्य भूमिका, कर्तव्य बुद्धी किंवा कर्तव्याचा अहंकार त्या ठिकाणी नाही असं समजून कर्म जर करत असेल परमात्म्याला स्मरून, तर ते सहजच समर्पण होतं. समर्पण करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. वर्षभर केलेल्या कर्मांचा गठ्ठा उचलला आणि वर्षअखेरीला आळंदीला जाऊन तो तिथं जसं इकडचं ओझं तिकडं नेऊन टाकावं तसं तिथं आणि रांगेत उभा राहायला समर्पण अशी कोणतीच गोष्ट नाही. प्रत्येक कर्म करत असतानाच समर्पण व्हावं अशी भगवंतांची इच्छा आहे. या भावनेने केल्यावर ते सहजच समर्पण होईल असं भगवंत म्हणतात. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसा. आणि जो समर्पण करायला निघालेला आहे त्यांनी आपलं आत्मस्वरूप कायम लक्षात ठेवावं. निराशीही निर्ममो भूत्वा फळाची कोणतीही आशा धरू नये, ममत्व धरू नये. देहावरचं ममत्व, विषयावरचं ममत्व, संसारावरचं ममत्व हे का धरू नये? तर आपण आत्मस्वरूप आहोत म्हणून धरू नये. हे जर धरलं तर देहबुद्धी लागेल आणि आत्म्यापासून आपण दूर होऊ म्हणून धरू नये. निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व. युद्ध कर हा तात्पुरता तेव्हाचा संदेश आहे. कर्म कर असाच त्याच्यातून अर्थ आहे. विगत ज्वरा ज्वररहित होऊन कोणताही अभिनिवेश न राखता तू अशा प्रकारे कर्म कर असं भगवंत म्हणतात. हा भगवंतांचा कर्मयोग आहे आणि या पद्धतीने कर्म करण्याचा अभ्यास करणं चुकेल हे तर मान्यच आहे. का चुकेल? तर हे सगळं करण्यासाठी जी प्रत्यक्षात तयारी पाहिजे ती तयारी या क्षणाला आपल्याकडे नाही म्हणून चुकेल. आपल्याला परमात्म्याचं स्वरूप माहीत नाही, आपल्याला माझं स्वतःचं स्वरूप अनुभवाला आलेलं नाही, अध्यात्मचेतसा म्हटलं तरी. असं असल्यामुळं या क्षणाला सांप्रत कर्मयोग हा जडच आहे, अवघडच आहे. आणि या हाच कर्मयोग अजून भगवंतांनी थोडा पुढे नेला पुढच्या अध्यायामध्ये. आणि त्याला कर्म करत असताना मुळीच कर्म न करणं म्हणजे आत्मरूप राहणं. त्यामुळे देह मन बुद्धी कर्म करत असताना आपण कर्म करत नाही, आपण आत्मरूप आहोत. आपण कर्म करत असताना अकर्म दशा स्वतःची पाहतो आणि अकर्म दशा स्वतःची पाहतो तेव्हाच त्याच वेळेला देह मात्र कर्म करत असतो. त्यामुळे अकर्मणी कर्म देखील तो त्याच वेळेला पाहतो. कर्मणी अकर्म यह पश्येत. समजते ना मी काय म्हणतोय ते? कर्म करत असताना आपली कर्म न करण्याची म्हणजे आत्म्याची कर्म न करण्याची दशा जो पाहतो आणि ही दशा लक्षात आल्यामुळं देह कर्म करत आहे पण मी मात्र अकर्म दशेवर असल्यामुळं अकर्मणीच कर्म याहा माझ्या अकर्मणी अवस्थेतच कर्म घडत आहेत. स बुद्धिमान मनुष्येषु हे ज्याला समजतं तो खरा बुद्धिमान. इथं स्थित प्रज्ञता आणि बुद्धिमान मनुष्येषु म्हटलं याची सांगड आली. स युक्त हा कृत्स्न कर्मकृत तो खरा युक्त परमेश्वराशी जोडलेला परमात्म्याशी जोडलेला. त्यांनी यथासांग खऱ्या अर्थाने कर्म केली. चौथ्या अध्यायातला हा अतिशय महत्वाचा विषय आहे. चौथ्या अध्यायातला अजून एक महत्वाचा विषय म्हणजे भगवंतांची स्वतःची कर्मणी अकर्मदशा, भगवंतांचं स्वतःचं जीवनचरित्र. पण शास्त्र म्हणून सांगत असताना त्याच्याबद्दल उल्लेख एक वेळ केला नाही तरी चालेल. पण ही कर्मणी अकर्माणी अकर्मणी कर्मदशा प्राप्त होण्यासाठी म्हणून केवळ शब्दांचा खेळ उपयोगाचा होणार नाही. इथून पुढे केवळ शब्द काम करणार नाहीत, केवळ बुद्धीनी समजल्यामुळे हे आचरणात येईल असं होणार नाही. त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला उपासनात्मक कर्म करायला सांगायला सुरुवात केली. जी उपासना रूपी कर्म आहेत त्यांना भगवंतांनी विकर्म असं नाव दिलं. आणि चौथ्या अध्यायाचा तो एक विशेष आहे. चौथ्या अध्यायामध्ये अनेक साधनारूपी कर्म भगवंतांनी सांगितली. या साधनारूपी कर्मामधलं सर्वात महत्वाचं पहिलं कर्म भगवंतांनी सांगितलं ते ध्यानाचं. ध्यान हे देखील एक कर्मच आहे. पण हे कर्म सांगायच्या आधी अर्जुनाने एक प्रासंगिक केवळ प्रश्न विचारला, संन्यास आणि कर्मयोग यांच्या तुलने करता म्हणून। त्यामुळं कर्मयोगाची ही संकल्पना स्पष्ट झाली आणि संन्यासाची ही कल्पना स्पष्ट झाली। अर्जुनाचे तसे ते उपकारच आहेत, कर्मयोग तर सांगितलेला होताच, पण संन्यास ही दशा कर्मयोगापेक्षा वेगळी नाही असं भगवंत म्हणाले। अंततः या दोन्ही दशा एकच आहेत। आणि भगवंतांनी पाचव्या अध्यायाच्या अखेरीला, जे खरं चौथ्या अध्यायाच्या अखेरीला सुरुवात केलेली होती, पण संन्यास आणि कर्मयोग यांचा तौलनिक प्रश्न अर्जुनाने विचारला आणि त्याच्या पाठोपाठ भगवंतांनी संन्यास आणि कर्मयोग या दोन्ही गोष्टी ज्यांनी साधलेल्या आहेत, जे कर्म करत असताना जो संन्यासी आहे आणि जो संन्यासी आहे आणि कर्म करताना दिसतो आचार्यांसारखा, असा जो जीवनमुक्त, त्या जीवनमुक्ताची लक्षणं पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली। हा एक अजून एक मोठा उपकार। पण त्यानंतर मात्र भगवंतांनी लगोलग ध्यान योग सांगायला सुरुवात केली। तो अशा करता सांगितला की कर्मयोग हा ध्यानाशिवाय जमणार नाही म्हणून सांगितला। कर्म करण्यासाठी म्हणून जी देह मन बुद्धीची तयारी पाहिजे, ती तयारी नसताना केवळ तत्वज्ञान ऐकवल्यामुळं कर्मयोग साधणार नाही, जमणार नाही। त्याच्यासाठी म्हणून काही उपासनेचीच गरज आहे। या उपासनेखेरीज केवळ कर्मयोगाच्या आणि आत्मविषयक अशा चर्चा करणं म्हणजे केवळ गप्पा गोष्टी होतील, ते जीवनात उतरणं शक्य नाही असं असल्यामुळं भगवंतांनी ध्यानयोग सांगितला। त्या ध्यानयोगाला आत्मसंयमन योग असं नाव दिलं गेलं। या आत्मसंयमन योगाचं आत्मसंयमन असाच शब्द असल्यामुळं देह मन बुद्धी इत्यादी आत्मवर्ग पूर्णपणाने आवरणं अपेक्षित आहे ध्यानाला बसताना। आणि हा जर आवरला गेला तरच पारमार्थिक शुद्ध परिभाषेमध्ये असणारा सच्चिदानंद आत्मा प्रत्ययाला येण्याची शक्यता आहे। प्रशांतात्मा विगतभीही ब्रह्मचारी व्रते स्थितः। थांबायला पाहिजे नाही का, एक दोन मिनिटं आपण थांबू। हरी 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 राम राम राम। ज्याचं अंतकरण प्रशांत झालेलं आहे, क्रोध ज्याचा नाहीसा झालेला आहे, जो ब्रह्मचारी व्रते स्थिता हा, म्हणजे ब्रह्मामध्ये रमलेला आहे, ज्यांनी कामावर इलाज केलेला आहे आणि ब्रह्मामध्ये रमलेला आहे, त्यामुळं तो प्रशांत झालेला आहे। आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो भयरहित झालेला आहे। आपल्याला जन्मापासून या तीन गोष्टी मिळालेल्या आहेत, विषयावरचं प्रेम म्हणजे काम, भय आणि क्रोध। या जनी आवरल्या, ध्यानाचं वर्णन चाललेलं आहे, प्रशांतात्मा विगतभिही ब्रह्मचारी व्रते स्थिता मनसंयम्य, मन जनी आवरून धरलेलं आहे, मत चित्तो परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, युक्त आसीत मत्पराहा। ध्यानाची युक्ती ज्यांनी साधलेली आहे, जो ध्यानाला आसीत म्हणजे बसून, जो मत्पर झालेला आहे, मीच ज्याला परमगती आहे, म्हणजे ध्यानाला बसलेला असताना आता लग्न व्हायचं आहे, नोकरी बदलायची आहे, धंद्यात यावर्षी एवढा एवढा फायदा कमवायचा आहे, अशा कोणत्याही गोष्टी करता मनोवृत्ती अर्पित न करता, जो मत पर झालेला आहे, मीच एक परमगती असा ज्याचा भाव झालेला आहे, तो प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम। फार सुंदर शब्द आहेत। त्याचं मन खऱ्या अर्थाने प्रशांत होतं। ज्या ठिकाणी समुद्रामध्ये 8-8 किलोमीटर खाली तळ आहे, त्या ठिकाणी पाणी देखील अतिशय स्थिर असतं असं मी ऐकलेलं आहे। जे तशा प्रकारचे चॅनल हे सगळं दाखवतात, तेही मधून अधून ही या सगळ्या गोष्टी दाखवत असतात। लाटा वर असतात, वर वादळ देखील होत असतात, मोठी मोठी वादळ देखील होत असतात, पण इतक्या खोल काहीच हालचाल होत नाही। अशा प्रकारे त्याचं बाह्य जीवन, त्याच्या बाह्य जीवनात अडचणी असतील, संकट असतील, त्याला भेडसावणारे काही प्रश्न असतील, पण ध्यानाला बसलेला असताना अशा प्रकारे त्याचं मन प्रशांत स्थितीला प्राप्त होतं। प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैती, असा हा योगी उत्तम सुख प्राप्त करतो। कसा? शांत रजसम, त्याचा सगळा रजोगुण नाहीसा झालेला असतो, तो ब्रह्माशी एकरूप झालेला असतो, ब्रह्मभूतम अकल्मषम, तो पाप विरहित झालेला असतो। कारण पाप पुण्य भावना ज्या देहाला आहे, त्या देहाचाच तिथं पत्ता नसतो, आठवणही नसते। रामकृष्ण म्हणायचे ना की हे घे माझं पुण्य, हे घे माझं पाप, मला तुझी परमभक्ती दे, असं म्हणायचंय। या दोन्ही गोष्टी त्याने टाकून दिलेल्या असतात। संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंतता हे तो कसं साधतो? तर संकल्प आणि संकल्पामुळे निर्माण होणारी संकल्पाची पिलावळ या सगळ्याचा तो त्याग करतो. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत की पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. पहिला संकल्प ध्यानामध्ये निर्माण होईल तर तो अनाहूतपणे होईल, त्याला तुम्ही जबाबदार नाही, कुठलाही विचार उठेल. तुम्ही विचारही करू नका की मी इतका कसा वाईट, माझ्या मनात इतका वाईट विचार आला, मी इतका कसा चांगला, माझ्या मनात इतका चांगला विचार आला. तुम्ही संबंधच ठेवू नका, पण त्या संकल्पातून त्या वाईट विचारातून वाईट विचारांचं चिंतन घातक आहे. त्या चांगल्या विचारातून चांगल्या विचाराची परंपरा वाढवत नेणं नको आहे. त्या संकल्पाला जेव्हा अजून एक संकल्प निर्माण होईल तो त्या संकल्पाचा पुत्र, त्यालाच मारून टाका. पहिल्या संकल्पाला पुत्रशोक दाखवा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं केल्याशिवाय ही मनातले खळमळ जाणार नाहीत. मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः, मनासहित सर्व इंद्रिय ग्राम उत्तम रीतीने नियमन त्याचं व्हावं. शनैही शनैही उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया, अशा वेळेला बुद्धीला हळूहळू धैर्य प्राप्त होतं. जेव्हा कामना बाजूला सारल्या जातात तेव्हा बुद्धीला धैर्य प्राप्त होतं. जेव्हा कामनांमध्ये मन अडकतं तेव्हा बुद्धी विचलित होऊन जाते, डगमगते. आणि जेव्हा कामना बाजूला सारायला शिकतो, एखादा संकल्प बाजूला सारायला शिकतो, तेव्हा बुद्धीचा डळमळीतपणा नाहीसा होतो. बुद्धी अडोल होते, न डोलणारी अशी होते, ताठ उभी राहते, स्थिर स्थित अशी होते. आणि अशा वेळेला आत्मसंस्थम मनः कृत्वा, मग एवढं झाल्यानंतर जे मन उरतं, मी आहे हे तर कळतं, अगदी सगळं नाहीसं झालं तरी ते मनालाच कळेल, ते चैतन्याच्या अगदी जवळ आहे, त्याला आत्मसंस्थ करा. त्याला सांगा की मी आत्मरूप आहे. आता मनाला कुठलीच हालचाल करून देऊ नका, न किंचिदपि चिंतयेत. यामुळे हे होतं, यामुळे काय होतं, यामुळे ध्यानातलं अतिशय साजूक असं सुख त्याला प्राप्त होतं. ही एक गोष्ट. दुसरं म्हणजे ते सुख हळूहळू ध्यान झाल्यानंतर देखील काही काळ टिकायला सुरुवात होते. तितका काळ तुम्ही स्थितप्रज्ञच असता. हा काळ कालांतराने वाढत जातो. जर तुमचा आचार विचारावर सत्य नजर असेल तर तो काळ वाढायला लागतो. आणि हा काळ वाढत जाऊन अबोधाचा काळ कमी होतो आणि बोधात तुम्ही असण्याचा काळ वाढतो. त्याचा तुमच्या कर्मांवर परिणाम होतो. तुम्ही लक्षात घ्या की हे सगळं कर्मांकरता चाललंय. तसा कर्मयोग एकदम जमत नाही, पण ध्यान जमलं तर कर्मयोग जमतो. दुसरं म्हणजे ध्यान जमलं तर भक्ती जमते. भगवंतांनी या ध्यानाच्या अध्यायाची जी शेवट आहे तर तो हा जो योगी आहे हा योगी सर्वांपेक्षा श्रेष्ठ असं सांगितलं. पण नंतर हा योगी भक्तीमध्ये रमतो असं वर्णन केलं, तो भक्तीला प्राधान्य देतो असं वर्णन केलं. या अध्यायाचा आत्मसंयमन योगाचा तो शेवट आहे. हे जे उपासना कांड आहे सहाव्या अध्यायापासून सुरू झालेलं, तो ध्यान झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये भक्ती आली पाहिजे असं सांगतो. तरी देखील मध्ये 7 आणि 8 हे दोन अध्याय जातात आणि मग प्रत्यक्ष भक्तीच्या विषयाला सुरुवात होते. पण 6व्या अध्यायाचा परिणाम म्हणून 7वा अध्याय भगवद्गीतेमध्ये आला की दार लावून घेतल्यानंतर आपण ब्रह्म आहोत हे ज्याला समजतं आणि दार उघडल्या बाहेर आल्यानंतर आणि विविध प्रकृतीमध्ये मिसळून गेल्यानंतर जो गडबडून जातो, ज्याचं ज्ञान डोलायमान होतं, जो आत्मभावावरून खाली येतो, अनेक प्रकारच्या व्यक्ती पाहून त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होतात, त्याच्यामध्ये मनामध्ये मत्सर निर्माण होतो, कनिष्ठ व्यक्ती दिसली तर स्वतःबद्दल अहंकार निर्माण होतो, अनेक गोष्टी निर्माण होतात. याची व्यवस्था कशी लावायची? म्हणून हे ज्ञान आता तुला विज्ञानासकट सांगतो असं 7व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. आणि मनुष्याचं जे शरीर आहे ते शरीर हे पंचभूतात्मक आहे. भूमी आपहा अनलहा वायू खम मनहा बुद्धी एवच अहंकारम इति यम्मे. या 8 गोष्टी मिळून अष्टधा प्रकृती तयार होते. आणि लक्षात ठेव की ही अष्टधा प्रकृती ही कनिष्ठ प्रकृती आहे, जी तुझ्यापाशीच आहे, तुझ्या जवळ आहे, तिच्याशिवाय तू जगात वर्तन करू शकत नाहीस. पण अजून एक प्रकृती आहे, त्याला जीव प्रकृती असं म्हटलं जातं आणि याला अपरा प्रकृतीच्या तुलनेने श्रेष्ठ म्हणून पराप्रकृती असं नाव आहे असं भगवंत म्हणाले. जीव आणि अष्टधा प्रकृती या दुहेरी मसाल्यातून सगळे भूत मात्र निर्माण झाले, मनुष्यांपासून सगळे. पण म्हणून हा अध्याय असं सांगतो की या दोन प्रकृती जरी असल्या तरी या दोन्ही प्रकृती परमात्म्यापासून निर्माण झालेल्या आहेत. मत्ता हा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. जीव प्रकृती देखील माझ्यापासून आलेली आहे आणि पंचभूतात्मक आणि मन बुद्धी अहंकार ही अष्टधा प्रकृती देखील माझ्यापासून आलेली आहे. जड जगत माझ्यापासून आलेलं आहे आणि चैतन्यमय जीव देखील माझ्यापासून आलेला आहे. माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं माझ्या पलीकडचं असं काही नाही. यांच्या पलीकडं मी आहे कारण माझ्यापासून हे झालेले आहेत. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे जसं सूत्रामध्ये मणी ओवावेत, सूत्रे मणिगणा इव, तसं प्रत्येक व्यक्तिमात्र भूतमात्र या सगळ्यांना मी ओवलेलं आहे. माझ्या धाग्यातून हे सगळे एकमेकांशी खरे म्हणजे बांधलेले आहेत. मी यांचा सूत्र आहे. सूत्रामध्ये बद्ध असलेले मणी जसे माळ म्हणून शोभतात तसे हे सर्व जीव जगत माझ्या सूत्रांनी बांधलेले आहेत. असं म्हणून भगवंतांनी ही गोष्ट जे जाणणारे असतात त्यांचं वर्णन 4 प्रकारांमध्ये केलं. 6व्या अध्यायामध्ये भक्त हा शब्द तर आलाच, पण एकदम कोणी भक्त होत नाही. कोणी आर्त असतो, कोणी जिज्ञासू असतो, कोणी अर्थामध्ये प्रवेश करतो आणि कोणी ज्ञानी असतो. भगवंत असं म्हणतात की वासुदेव सर्वम इति, असा भाव ज्याचा होतो तो ज्ञानी माझा आत्मा खरं म्हणजे ज्ञानी तो आत्मा माझा असं भगवंत म्हणाले. प्रत्यक्षत मात्र हे उपासना कांड चाललेलं आहे. म्हणून आपली प्रकृती आणि त्याच्या आत असणारी जीव प्रकृती या दोन्ही गोष्टी अंततः परमात्म्यापासून आलेले आहेत आणि परमात्माच आहेत. मी परमात्मस्वरूपच आहे आणि त्याच न्यायाने मला जे आवडत नाहीत आणि आवडतात, जे माझ्याकडे दुर्लक्ष करतात, जे माझ्याशी वैर धरतात, असे सगळे परमात्म्यापासून आलेले आहेत. या ठिकाणी तुझा बोध डळमळीत होण्याचं काही कारण नाही, तू विवेक करणं गरजेचं आहे, असं सातवा अध्याय सांगतो. अशा रीतीने ज्ञान आणि विज्ञान म्हणजे ही फारच लक्षात ठेवून करण्यासारखी गोष्ट. म्हणून सहाव्या अध्यायांमुळं एका बाजूला कर्म करायला जमेल आणि दुसऱ्या बाजूला सर्व भूतमात्र ही परमात्मा म्हणून पाहायला जमणं, अशा दोन्ही गोष्टी जमणं सहाव्या अध्यायामुळं. आणि हा सातवा अध्याय याच्यातूनच पुढं नववा अध्याय, दहावा अध्याय, अकरावा अध्याय देखील. आणि या सातव्या अध्यायाची किरणं बरीच दूरवर पसरलेली सगळ्या भगवद्गीतेमध्ये, कारण हा ज्ञान आणि विज्ञान सांगणारा असा अध्याय झाला. एवढं सांगितल्यानंतर एक ज्याला म्हणू की अतिशय परिपूर्ण जीवनाबद्दल भगवंतांनी सांगितल्यावर हेच जीवन अंतकाळापर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. आता निरूपण ऐकत असताना तर याच्यातले कितीतरी ब्रह्मस्वरूप झालेले असतील, पण पायऱ्या उतरताना तो भाव जातो, घरी गेल्यावर अजून कमी होतो आणि झोपून दुसऱ्या दिवशी उठल्यावर तर पारच नाहीसा होतो. भगवंत अपेक्षा करतात की हा भाव अंतकाळापर्यंत टिकून राहावा. म्हणून मरणकाळापर्यंत करायची साधना कोणती ते आठव्या अध्यायामध्ये सांगितलं. आठव्या अध्यायाची सुरुवात किम तद् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ हे काय, आणि मरणकाली ज्ञाता मला कसा भसतो, अशा प्रश्नांनी झाली. आणि मरणकालापर्यंत करण्याची उपासना सांगत असताना भगवंतांनी मरणकाल म्हणून कुठलाच निश्चित नसल्यामुळं आपण ध्यानामध्ये किंवा उपासनेमध्ये जेव्हा आपल्या स्वतःला ओलांडतो आणि देहाला विसरून परमात्म्याशी एकरूपता पावतो तेच प्रयाण समजावं असं सांगितलं. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम उपैति दिव्यम, असं भगवंत म्हणाले. रोज ध्यानाला तू बसतोस तो मरण कालच समज, की ज्या वेळेला तू देहापासून आत्म्यापर्यंत जातोस, परमात्म्यापर्यंत जातोस, तू प्रयाण करतोस, अचल मनानी प्रयाण करतोस, असं रोज करून करून जेव्हा प्रत्यक्ष मरणकाल येईल तेव्हा देखील हे केलेलंच असेल, अशी ही मरणकालापर्यंत सांभाळण्याची उपासना. आता पुढे नववा अध्याय, दहावा अध्याय, अकरावा अध्याय. माझी अशी कल्पना होती की हे सगळं मी एका ह्याच्यातच सांगेन, पण तसं झालेलं नाहीये. विस्ताराने सांगायचं नाही आणि सूत्रबद्ध पद्धतीने सांगायचं, तरी देखील याच्यातलं सूत्र लक्षात येण्यासाठी म्हणून वेळ जातोय असं आता माझ्या लक्षात आलं. तर मला असं वाटलं तर की बघता बघता आपण 15व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत येऊ आणि हे सगळं तत्वज्ञान दैवी गुणसंपदे सकट करणं म्हणजे शास्त्रम प्रमाणं ते. पण हे मी जेव्हा सांगेन तेव्हा सांगेन, पण इथपर्यंत मी येणार आहे पुढच्या वेळेला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.